50 languages.
23.
Fremdsprachen lernen.
Videshi Bhashaen Seekhna.
Wo haben Sie Spanisch gelernt?
Aapne Spanish kahan se seekhi?
Können Sie auch Portugiesisch?
Kya aap Portugali bhi jante hain?
Ja, und ich kann auch etwas Italienisch.
Ji haan, aur main thodi si Italian bhi janta hoon.
Ji haan. और मैं थोड़ी सी इटालियन भी जानती हूँ।
Ich finde, Sie sprechen sehr gut.
मुझे लगता है आप बहुत अच्छा बोलते हैं।
Die Sprachen sind ziemlich ähnlich.
ये भाषाएं बहुत एक जैसी हैं।
Ich kann sie gut verstehen.
मैं उनको अच्छी तरह से समझ सकता हूँ.
Aber sprechen und schreiben ist schwer.
लेकिन बोलना और लिखना कठिन है.
Ich mache noch viele Fehler.
मैं अब भी कई गलतियां करता हूँ.
Bitte korrigieren Sie mich immer.
कृपया मेरी गलतियां हमेशा ठीक कीजिए.
Ihre Aussprache ist ganz gut.
आपका उच्चारण अच्छा है.
Sie haben einen kleinen Akzent.
आप थोड़े से स्वराघात से बोलते हैं.
Man erkennt, woher Sie kommen.
आप कहाँ के हैं ये पता लगता है.
Was ist Ihre Muttersprache?
आपकी मातृभाषा क्या है?
Machen Sie einen Sprachkurs?
क्या आप भाषा का कोई पाठ्यक्रम कर रही हैं?
Welches Lehrwerk benutzen Sie?
आप कौन सी पुस्तक इस्तेमाल कर रही हैं?
Ich weiß im Moment nicht, wie das heißt.
उसका नाम मुझे इस समय याद नहीं है.
Mir fällt der Titel nicht ein.
मुझे इस समय उसका नाम याद नहीं आ रहा है.
Ich habe das vergessen.
मैं भूल गया.
मैं भूल गई